हॅलो, हा गुड आफ्टरनून सर, परांजपेत स्कीम मधून वैभव बोलतोय. मंदार सरांशी बोलतोय ना मी. हो सर, तुम्ही एकदा मला कॉल केला होता रिगार्डिंग तुम्हाला बावधानमध्ये फ्लॅट हवा होता, तर मी तुम्हाला नंबर सुद्धा दिला होता आमच्या साईट मॅनेजरचा. तुम्ही व्हिजिट केलं होतं ना सर तिथे? हा सर, काय झालं? हा हा, मकरंद शास्त्री. ओके हा ओके ओके हा ओके 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 सर, म्हणजे तुम्ही जेव्हा वेळ मिळाल तर वेळ चालेल. ओके सर, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे सर, ठीक आहे सर. मी एक दोन आठवड्यांनी तुम्हाला फोन करून एकदा फक्त कन्फर्मेशन घेतो सर तुम्ही. हा हो सर, नक्की सर तुम्ही. हा ओके हा हा हा, ठीक आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुम्ही शास्त्री सरांशी बोललात ना सर? हा, तुम्ही शास्त्री सरांना तुम्ही म्हणजे त्यांच्याशी भेटा, त्यांना बोला, काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. आला तर मला कॉल करा, काही प्रॉब्लेम. ओके, थँक्यू सर.